चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपिन्स अमेरिकेला करणार अधिक साखरेची निर्यात। फिलिपिन्स अमेरिकेला अधिक साखर निर्यात करण्याच्या तयारीत आहे। साखर नियामक प्रशासनानुसार साखर नीतीच्या आधारावर 2020-21 साठी 93% साखर उत्पादन घरगुती बाजारामध्ये आणि 60% अमेरिकेला निर्यात केले जाईल। गेल्या वर्षी हे प्रमाण घरगुती बाजारात 95% आणि अमेरिकेसाठी 5% होते। साखर नियामक मंडळाने सांगितले की हवामानाची अनुकूल स्थिती आणि ऊस क्षेत्रातील वृद्धी यामुळे पीक वर्ष 2020-21 साठी एकूण साखर उत्पादनाचा अंदाज 2.190 दशलक्ष मेट्रिक टन आहे, जो गेल्या वर्षाच्या 2.145 दशलक्ष मेट्रिक टनापेक्षा 2% अधिक आहे। फिलिपिन्सने बऱ्याच कालावधीपासून अमेरिका सोडून इतर बाजारात साखरेचे वाटप केलेले नाहीये। अमेरिका अजून सुद्धा निर्यातीमध्ये शेष स्थानावर आहे, कारण अमेरिकेमध्ये साखरेला चांगली किंमत मिळते। फिलिपिन्स निवडक देशांना एक टॅरिफ दर कोट्याअंतर्गत अमेरिकेच्या बाजारामध्ये साखर निर्यात करतो।